आकाशवाणी पुणे सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी येत्या 2 डिसेंबरला मतदान, 3 डिसेंबरला मतमोजणी. महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत 2399 आजारांचा समावेश करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या 2 मेट्रो रेल्वे प्रकल्पांच्या अंमलबजावणीलाही मान्यता. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्याच्या दौऱ्यावर. आणि पुणे जिल्ह्यात बिबट्या मानव संघर्ष आणि जीवितहानी रोखण्यासाठी राज्य सरकार तातडीनं उपाययोजना करणार. 11 कोटी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर. आता सविस्तर बातम्या. राज्यातल्या 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या सदस्य आणि थेट अध्यक्षपदाच्या निवडणुका काल जाहीर झाल्या. या निवडणुकांसाठी येत्या 2 डिसेंबर रोजी सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 या वेळेत मतदान होणार आहे. 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल. या सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात कालपासून आचारसंहिता लागू झाल्याची माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. 10 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत असून 18 नोव्हेंबरला अर्जांची छाननी होणार आहे. अपील नसलेल्या ठिकाणी 21 नोव्हेंबरपर्यंत तर अपील असलेल्या ठिकाणी 25 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. या निवडणुकांसाठी 13,355 मतदान केंद्रांची तसंच पुरेशा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान केंद्रांवरही नागरिकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना या दोन्ही योजनांच्या अंतर्गत उपचारांच्या यादीत सुधारणा करायला राज्य मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. त्यानुसार आता या योजनेत 2399 आजारांचा समावेश करण्यात आला आहे. आयुष्मान कार्ड तयार करणाऱ्या आणि वितरित करणाऱ्या आघाडीच्या फळीतल्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करायला तसंच राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं नियमित पदावर समायोजन करण्याच्या निर्णयात दुरुस्ती करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. राज्यातील मच्छीमार, मत्स्य कास्तकार, मत्स्य उत्पादकांसह किसान क्रेडिट कार्ड धारक मत्स्य व्यावसायिकांना 2 लाख रुपयांपर्यंतच्या अल्पमुदतीच्या खेळत्या भांडवली कर्जावर 4% व्याज परतावा सवलत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं काल घेतला. पुणे मेट्रोच्या खडकवासला स्वारगेट हडपसर खराडी मेट्रो मार्गिकेअंतर्गत हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या 2 मेट्रो रेल्वे प्रकल्पांच्या अंमलबजावणीला मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. पुणे जिल्ह्यात घोडनदी इथं जिल्हा न्यायालय, अतिरिक्त सत्र न्यायालय आणि वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्याला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. विरार ते अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिकेच्या भूसंपादनासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कर्जाला शासन हमी देण्यासाठी देखील मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाली. आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकावर पहिल्यांदाच भारताचं नाव कोरणाऱ्या भारतीय संघाचं मंत्रिमंडळाच्या बैठकीत अभिनंदन करण्यात आलं. भारतीय संघातल्या राज्यातील खेळाडू स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्स आणि राधा यादव यांच्या या ऐतिहासिक विजयातील सहभागाबद्दल त्यांना रोख पारितोषिकानं सन्मानित करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला आहे. राज्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतजमीन, शेतपिकं, घरं आणि पशुधनाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहे. काल या पथकानं सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कोळेगाव इथं भेट देऊन शेतीच्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर या पथकानं अहिल्यानगर इथं जिल्हाधिकारी कार्यालयात नुकसानीचा सविस्तर आढावा घेतला. हे पथक आज अहिल्यानगर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पुणे जिल्ह्यात बिबट्या मानव संघर्ष आणि बिबट्यांमुळे होणारी मनुष्यहानी रोखण्यासाठी 11 कोटी 25 लाख रुपयांचा निधी राज्य शासनानं मंजूर केला आहे. या निधीतून जुन्नर वनविभागाच्या कार्यक्षेत्रात 20 विशेष बचाव पथकं कार्यरत करण्यात येणार आहेत. ऐकूया याविषयीचा सविस्तर वृत्तांत.
पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर या तालुक्यात ऊसाचं क्षेत्र तसंच केळी, द्राक्ष, डाळिंब यासारखी दीर्घकालीन बागायती पिकं मोठ्या प्रमाणात घेतली जातात. या बागायती पिकांमुळे बिबट्यांना लपण्यासाठी निवारा, पाणी आणि भक्ष्य सहज उपलब्ध होतं. त्यामुळे गेल्या काही वर्षात इथं बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अंदाजे 1500 बिबट्यांचं या भागात अस्तित्व असल्याचं वन विभागाचं निरीक्षण आहे. या बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागला तर अनेक जण गंभीर जखमी झाले. त्यामुळे बिबट्यांना पायबंद करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली होती. त्यानुसार राज्य शासनानं मंजूर केलेल्या निधीतून 20 विशेष बचाव पथकं कार्यरत होणार आहेत. यातल्या प्रत्येक पथकात प्रशिक्षित नेमबाज, शोधक, ट्रँक्विलायझिंग गन, बचाव वाहनं, अत्याधुनिक कॅमेरे आणि पिंजऱ्यांसह आवश्यक उपकरणं असतील. केंद्र शासनाच्या परवानगीनं या परिसरातील बिबट्यांना पकडून त्यांचं स्थलांतर वनतारा इतर राज्यात किंवा ज्या ठिकाणी सोय उपलब्ध आहे तिथं करण्यात येईल. वनाशेजारील शेतीला आणि गोठ्यांना विद्युत तारांचं कुंपण लावणं, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून बिबट्यांच्या हालचालींची माहिती नागरिकांना कळवणं, शेतीला दिवसा पूर्ण ताकदीनं वीज पुरवठा करणं आदी उपाययोजनाही करण्याच्या सूचना राज्य शासनानं दिल्या आहेत. बिबट्यांची वाढती संख्या रोखण्यासाठी नसबंदीचा प्रस्ताव राज्यानं केंद्र शासनाकडे पाठवला आहे. या प्रस्तावाला लवकरात लवकर मान्यता मिळावी यासाठी सर्वपक्षीय नेते आणि वन अधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ केंद्रीय वनमंत्र्यांची भेट घेणार आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी मनोज क्षीरसागर, पुणे.
दरम्यान या ठोस उपाययोजनांमुळे बिबट्यांना मानवी वस्त्यांपासून सुरक्षित अंतरावर ठेवून मनुष्यहानीचं प्रमाण कमी करणं शक्य होईल असा विश्वास व्यक्त करून मनुष्यहानी रोखण्याला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. शीख धर्मगुरू गुरू नानक यांची आज जयंती आहे. यानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. गुरू नानक जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. शांततापूर्ण आणि समृद्ध राष्ट्राच्या निर्मितीसाठी गुरू नानक यांनी सांगितलेल्या मूल्यांचा सर्वांनी अंगीकार करावा असं राष्ट्रपती मुर्मू यांनी आपल्या समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. राज्यात आज कार्तिकी पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमाही साजरी होत आहे. यानिमित्त ठिकठिकाणी आज दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील मांगी तुंगी या जैन तीर्थक्षेत्राच्या वार्षिक यात्रा महोत्सवाला काल उत्साहात सुरुवात झाली. पर्वतावरील दिगंबर जैन प्रतिमांचं दर्शन घेऊन भाविकांनी मिरवणूक काढली. साधू संतांची पाद्यपूजाही यावेळी करण्यात आली. राज्यातल्या नागरी भागातील तसंच प्रादेशिक योजनांमधल्या बिगर शेती वापर क्षेत्रावरील जमिनींसाठी तुकडेबंदीचा कायदा रद्द करण्यात आला आहे. याबाबत राज्य शासनानं नुकताच एक अध्यादेश जारी केला आहे. या अध्यादेशामुळे 15 नोव्हेंबर 1965 पासून तुकडेबंदी कायद्यामुळे अडकलेली घरं आणि प्लॉट कायदेशीर करण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. राज्य शासनानं घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक असून या निर्णयाचा राज्यातल्या 49 लाख परिवारांना लाभ होणार असल्याचं ते म्हणाले. कृषी विभागामार्फत बियाण्यांच्या नवीन जातींना प्रोत्साहन देण्यासाठी अर्थसहाय्य योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा पिकासाठी ही योजना असून 45,985 हेक्टर क्षेत्रावर पिकांच्या उत्पादकता वाढीचे प्रयोग राबवण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कृषी संचालक अशोक किरणळी यांनी दिली. बुलडाणा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या 5 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 300 कोटीपेक्षा जास्त मदत निधी वितरित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. नाशिकमध्ये सुरू असलेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतला महाराष्ट्र आणि सौराष्ट्र यांच्यातला सामना काल पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णित राहिला. सामना थांबला तेव्हा महाराष्ट्राच्या 10 षटकात 1:55 झाल्या होत्या. हवामान. राज्यात येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. विदर्भात हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यातल्या 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी येत्या 2 डिसेंबरला मतदान, 3 डिसेंबरला मतमोजणी. महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत 2,399 आजारांचा समावेश करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या 2 मेट्रो रेल्वे प्रकल्पांच्या अंमलबजावणीलाही मान्यता. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्याच्या दौऱ्यावर. आणि पुणे जिल्ह्यात बिबट्या मानव संघर्ष आणि जीवितहानी रोखण्यासाठी राज्य सरकार तातडीनं उपाययोजना करणार. 11 कोटी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.